लाइट्स, कॅमेरा, ऍक्शन.
नमस्कार, मी गिरीजा ओ गोडबोले आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती बरोबर.
एक गोष्ट मधल्या काळात झाली गिरीजा, आय नो की कदाचित तू ते बोलण्याबद्दल कम्फर्टेबल आहेस की नाही मला माहीत नाही, पण ऑफकोर्स इट्स अबाउट युअर डॅड. गिरीश ओक यांनी दुसरं लग्न केलं. तशी तर तुला तुझ्या आईसोबत राहायची सवय होती, पण अर्थात बाबा आता दुसरं लग्न करतोय म्हटल्यानंतर कोणत्याही मुलीवर काही ना काही या गोष्टीचा परिणाम होतो. सो काय झालं होतं त्या फेजबद्दल आम्हाला काय कळेल?
ऍक्च्युली खूप आधी झालं होतं. आता नाव आय फील व्हेरी फनी, कारण माझ्या वडिलांची मुलगी आणि कबीर यांच्यामध्ये 2.5-3 वर्षांचंच अंतर आहे. सो मी आणि त्यांची बायको आम्ही भेटलो की आम्ही कशा आमच्या मुलांच्या फेजेस ना अशा त्याच्यामधून गप्पा मारतो. सो इट्स क्वाईट स्ट्रेंज, पीपल डोंट नो हाऊ टू टेक दिस एंटायर थिंग, यु नो.
मीट युअर
फादर्स वाईफ, या. सो ही गॉट रीमॅरिड इन 2008. 2007 आय थिंक माय मॉम डॅड सेपरेटेड आणि 2008 त्यांचं लग्न झालं. आणि मला नव्हतं माहीत त्यांचं लग्न झालं आहे ते. मला ते माझ्या काकाची एक बायको चुकून बोलून गेली फोनवरती. सो मे बी दे वर ऑल कीपिंग इट फ्रॉम मी, कारण माझी TYची परीक्षा सुरू होती. सो दे डिंट वॉन्ट टू टेल मी आणि आय वॉज रिली हर्ट की नॉट बिकॉज ही गॉट मॅरिड, बिकॉज ही डिंट बॉदर टेलिंग मी. सो देर वॉज अ स्पॅन वेअर वी वर व्हेरी क्रॉस विथ इच अदर, बट दॅट गॉट रिझॉल्व्ह. आय थिंक इट्स जस्ट यू हॅव टू डिसाईड तुम्हाला ते धरून ठेवायचे की नाही. देन पल्लवी गॉट प्रेग्नंट आणि दुर्गाचा जन्म झाला. सो आय वॉज ॲट द बारसो आणि पीपल वर व्हेरी सरप्राईज्ड की मी सगळ्यात इन्वॉल्व्ह होते. आणि फॉर अ व्हेरी लाँग टाईम माय प्रेझन्स वॉज देअर इन देअर लाईफ. काय जे काही त्यांचं घडत होतं, दुर्गा मोठी होत होती आणि ऑल ऑफ दॅट. आणि एका पॉईंट नंतर मला आणि माझ्या वडिलांना असं लक्षात आलं की आमचं नाही पटत एकमेकांशी. वी आर नॉट समबडी हू कॅन को एक्झिस्ट लाईक फादर डॉटर. सो वी जस्ट स्लोली काइंड ऑफ ग्रो आउट ऑफ टच. इज अ व्हेरी स्ट्रेंज वर्ड टू यूज फॉर युअर फादर, बट या द ट्रूथ इज दॅट मी अँड माय फादर वी डोंट स्पीक मच. देर इज नो कनेक्शन रिअली लेफ्ट एनी मोर.
जेव्हा आई बाबांचा डिवोर्स झाला, ऑफकोर्स कोणत्याही मुलाला नको असतं यार की आई बाबा दूर व्हावेत, तर तेव्हा पण कदाचित तेव्हा तुझ्या आई बाबा तुझ्याशी बोलले असतील, सांगितलंय असेल, तुलाही कल्पना असेल?
सो माझ्या आई वडिलांचं नातं नॉर्मल नाही आहे हे मला खूप आधीपासून माहिती होतं, माझ्या शाळेपासून. देर वॉज नेवर व्हायलन्स इन माय फॅमिली, ऑर देर वॉज नेवर लाईक खूप ओरडाओरडाच होतो आणि भांडी जापडली जातात असं माझ्या घरात कधीच नव्हतं. पटत नाही, पटत नाही, पटत नाही असं होतंच मला. आणि आय ऑलवेज न्यू त्यांचं एकमेकांशी पटत नाही. मी एका पर्टिक्युलर वयाची झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की दे बोथ डिझर्व अ बेटर चान्स एट लाईफ. आणि ते कसं असतं ना, इन दॅट जनरेशन ब्रेकिंग अ मॅरेज इज टू बी अ बिग थिंग. इट्स प्रॉब्ली अगेन लाईक माय फादर इज द फर्स्ट ऍक्टर इन द फॅमिली, इज प्रॉब्ली द फर्स्ट डिवोर्स इन द फॅमिली ऑल्सो. आणि बाय देन मला हे लक्षात आलं होतं की मी माझी स्वतःची काळजी घेऊ शकते. आय ऑल्सो स्टार्टेड अर्निंग व्हेरी व्हेरी अर्ली. सो माझ्या बाबतीत सो मच वॉज हॅपनिंग, दे वॉज वर्क हॅपनिंग, दे वॉज घरात हे सगळं हॅपनिंग अँड दे वॉज स्टडीज आणि मी बायोटेक्नॉलॉजी करत होते. मला टू द डार्कर साईड जायला वेळच नव्हता. आय वॉज वन ऑफ द फ्यू पीपल हू वर सेईंग गेट डिवोर्स्ड, वेगळे व्हा. बट आय हॅव सीन एक्झाम्पल्स वेअर आता देवा ब्राह्मणांच्या साक्षीने केलंय लग्न, तर ते खेचत कसं कसं ओढत. आणि खूप लोक जगतात अशी लग्न, म्हणजे खूप लोक आपल्या मुलांसाठी हे जगतात. आणि मला खूप कळकळीची विनंती करावीशी वाटते अशा अनेक कपल्सना जे आपल्या मुलांसाठी हे करतायत, की आज ना उद्या ना तुम्ही हे तुमच्या मुलांसमोर बोलून दाखवाल की मी तुझ्यासाठी एका वाईट लग्नात अडकून राहिले. नो चाइल्ड वॉन्ट्स टू हिअर दॅट. इट्स द वर्स्ट थिंग टू हिअर. म्हणजे ज्या दिवशी माझ्या हे लक्षात आलं ना की माझी आई या लग्नात माझ्यामुळे अडकली आहे, त्या दिवशी मी गिल्टमध्ये होते. आणि यू आर नॉट डुईंग अ गुड थिंग टू युअर चाइल्ड बाय टेलिंग देम अँड बिईंग इन अ मॅरेज फॉर देम. तुमचा आनंद आणि तुमचं वेलबिईंग हे तुमच्यासाठी जितकं महत्त्वाचं आहे ना, तितकंच ते तुमच्या मुलासाठीही महत्त्वाचं आहे. तुम्ही आनंदी नसाल आतमध्ये तर तुम्ही नाही चांगले आई किंवा बाबा होऊ शकता. सो तुमच्या लग्नात तुम्ही का आहात आणि तुम्ही नक्की कुठल्या कारणांसाठी अडकलेले आहात ते तुम्ही तुमची कारणं बघा, पण ती मुलं नसू द्या कारणं. आणि असलीत तर मग त्यांना ते कधीच सांगू नका, कारण इट्स अ व्हेरी बॅड प्लेस टू बी इन टू नो की माझे आई वडील एकमेकांना झेलतायत माझ्यामुळे. नो चाइल्ड वॉन्ट्स टू नो दॅट. 93.5 रेड एफएम बजाते रहो.